चैप्टर 3 पाठ 3 एक्सरसाइज 3 स्वाध्याय 3 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया.
क. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी अजय जाधव. पुढचे 15 दिवस मी आपला टूर गाईड आहे. आपण सगळे एकमेकांना आपली ओळख करून देऊया, किंवा आता आपण एक खेळ खेळूया. मी आता हा चेंडू टाकतो, तुम्ही तो झेला आणि स्वतःबद्दल सांगा, ठीक आहे? ओ काकू, पकडा.
ओ, मी सुनीता परब, मी प्राध्यापिका आहे, मी मुंबईत राहते. आता मी चेंडू कुठे टाकू? हां,
पकडला. मी अमोलोक, मी डॉक्टर आहे, मी पुण्यात राहतो. कॅच.
मी स्नेहल देसाई, मी गृहिणी आहे, मी नाशिक मध्ये राहते, मला दोन मुलं आहेत. हा घ्या बॉल.
माझं नाव सुनील परब, सुनीता माझी बायको, मी प्राध्यापक आहे. पकडा.
अरे हां, नमस्कार, मी मधुरा साटम, मी नागपुरात राहते, मी बँकेत काम करते. टाकू कॅच.
मी सुचेता प्रधान, मी इंजिनियर आहे, मी कोल्हापूरला राहते.